संज्ञा तो अपनी ब्रह्मकोशे भ्रमर निष्क्रिय होती अरे हा जो भ्रमर असतो हा एखादा कोरतो एक लाकूड कोरून झोप पाडतो इतका तीक्ष्ण त्याचे दात असतात भुंग्याचे झोप पाडू शकतो परंतु तोच कमळाच्या फुलामध्ये जर कोंडला गेला ना कर्णिकेमध्ये कमळाच्या तर कमळ सकाळी रात्रीचा लागून जातो भुकून जातो परंतु त्या कमळावरती प्रेम असल्यामुळे कमळाच्या तापळातून तो बाहेर जात नाही फार मोठा दृश्य बरं का जगातला हा भुंगा ही लाकडं तोडून पलीकडे जाऊ शकतो झोप पाडून अरे झगडं करू शकतो हे बघा तुम्ही गंडकीमध्ये ज्या शाळेग्राम म्हणतात ना एक प्रकारचे किडे किडे की त्याला कोरतात भुंगे आणि मग ते दगडं खाली पडतात एवढे तीक्ष्ण दात आहेत परंतु कमळाच्या फुलामध्ये जर गुतला ना भुंगा तर तो निष्क्रिय होऊन पडतो कारण काय प्रेम आहे बरं का त्याचं कमळावर तसं भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात याला धाल्यावर मग बळ चालत नाही भक्तीच्या द्वारा जर भर झालं ना भक्तीचे धागे प्रेमाचे त्याला तोडता येत नाहीत आणि तो निष्फळ काय होतो निर्दुर्बळ होऊन पडून राहतो जर तुम्हाला हे सांगितलं भगवान शिवांना त्यांनी सांगितलं मी या गवळींच्या प्रेमामध्ये वेडा होऊन इथं निश्चितच आहे एक इंत सुद्धा मी वृंदावनच्या बाहेर जात नाही अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात धैला मग्न करे बळ तुका म्हणे कळत पायी वेडा झाला वेडा झाला लातावला भक्ती ते
आविर्भाव होणार आहे तेव्हा मोठ्या प्रेमानं बसायचं आहे प्रत्येकाला जागा वगैरे द्यायची गडबड करायची नाहीये शांततेनं कारण एक ते दोन वाजेपर्यंत आपल्याला जागायची नाही Thank you. म्हणूया फार सुंदर आहे. हा सूरदासांचं आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्यासारखा नालक या जगामध्ये कोणी नाही. कारण काय, चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे, भक्ती जर करायची असेल तर तृणादापी सुनेची ना तरळीवर सहिष्णू ना, गवतापेक्षा लहान व्हायला पाहिजे आणि झाडापेक्षा देखील सहनशील व्हायला हवं. कारण वृक्ष जो असतो आपण त्याला स्वतः लावतो पण सुकून जाईल पण पाणी मागत नाही, आपण पाणी घातलं तरी चालतं नाही घातलं तरी चालतं. त्याचप्रमाणे जो त्याला लावतो वृक्षाला, तो मनुष्य जरी कुऱ्हाड घेऊन त्याला कापू लागला तरी वृक्ष त्याला सांगत नाही की तू मला कापू नको. किंबहुना आपण दोन पत्थर जर मारले तर उलटे आपल्याला फळ येईल वृक्ष, परंतु रागवत नाही. तेव्हा सहनशीलतेचं एक प्रतीक आहे वृक्ष. चैतन्य देवानी सांगितलं वृक्षासारखं सहनशील असावं आणि गवतासारखं त्याच्यापेक्षा नीच व्हावं म्हणून सांगितलेलं आहे. नम्रता अशी असावी, गवत जे आहे अतिशय नम्र असतं कारण त्याच्यावर पाय दिला तर ते खाली दाबलं जातं, पण त्याच्यापेक्षाही आपण नम्र व्हावं असं चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे. कारण त्याशिवाय आध्यात्मिक जीवनामध्ये मनुष्य प्रगती करू शकत नाही. या ठिकाणी सूरदास जे आहेत वृंदावन वृंदावनाकडचे महान साधू आहेत, ते स्वतःला म्हणतात की माझ्यासारखा कुटील आणि पापी या जगामध्ये कोणी नाही. ज्या भगवंताने मला शरीर दिलं त्याच भगवंताला मी विसरलो, असा मी नमक हराम आहे, इतका मी नीट आहे. कुत्र्यासारखा आणि डुकरासारखा मी भरीभरी उदर, म्हणजे दुसऱ्यांच्या तोंडातलं अन्न काढून स्वतःच्या पोटात घालायचं, दुसऱ्याच्या तोंडचं ओढायचं, याला म्हणतात इंग्लिशमध्ये एक्सप्लॉयटेशन किंवा शोषण, दुसऱ्यांचं शोषण करायचं स्वतःचं उदरभरण करायचं. हा अशा प्रकारे मी शुकर आहे, कुत्र्याप्रमाणे नीच आहे, शुक्राप्रमाणे नीच आहे, श्वानाप्रमाणे. हरिजनांना सोडून मी काय करतो, कधी भगवान श्रीकृष्णांच्या विरुद्ध लोक त्याच्या मूर्खांची मी संगत धरतो, पाप्यांची, हा आणि त्यांचा मी गुलामी करत राहतो केवळ या पोटासाठी. हे भगवंता, माझ्यासारखा पापी या जगामध्ये कोणी नाहीये, सगळ्या पाप्यांमध्ये मी एक नंबरचा पापी आहे. म्हणून हे भगवंता, हे नंदलाल श्यामसुंदर, हे राधाराणीचे राधाराणीचे पती, तुमच्याशिवाय मला या जगामध्ये कोणी चालणार नाही असे एक भजन आहे. Thank you.
प्रकारे भगवान श्यामसुंदरचा विरह झालावा कालची गवळण होती ही, पण आपण त्या ठिकाणी घेऊ शकलो नाही. ज्यावेळी गोपी भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते मथुरेला गेलेले असताना गोपींना फार विरह होतो. युगायतम निमिषेन चक्षुषा प्रापुषायतम पुण्यायतम जगत सर्व गोविंद गौरवने इतका विरह होतो की एक क्षण त्यांना युगाप्रमाणे जातो भगवान श्रीकृष्णांच्या विरहामध्ये. तेव्हा एकेकाळी वृंदावन रंगलेलं होतं, त्याविषयी छबी या ठिकाणी सांगितलेली
आहे. Thank you. Krishna Krishna Hare Hare
काल मरून देवराज गजर असतो दर्शत असली श्रीकृष्ण कृपाची मूर्ती श्री भक्तदान सनरश्ल प्रभात की अनंत कोटी वैष्णव वृंद की प्रेम श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासा की गुरु भक्त वृंद की श्री राधा रानी श्याम सुंदर कृष्ण बलराम भगवान की जय गोकुल धाम की जय नंद बाबा की जय देव देवती की जय मथुरा मंडल की जय भगवान श्री कृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव की कृष्ण गोपुरे जलमला कृष्ण गोपुरे जलमला तुकाराम महाराजांचा अभंग आहे आज प्रवचनासाठी आपण घेतलेला आहे अभंग कारण काय कीर्तनाची मर्यादा 11 वाजेपर्यंत असते आणि जन्माष्टमी जे उत्सव जातो हा 12 वाजता अभिषेक होतो भगवंताचं अवतरण जे होतं भगवंत हे 12 वाजता अवतरित होतात त्यानंतर त्यांचा अभिषेक होतो अभिषेक झाल्यानंतर भक्त जैन आहेत आपल्या अनुरागाने प्रेमाने भगवंताला भोग वगैरे चढवतात त्यांचा अभिषेक वगैरे केला जातो आणि म्हणून कीर्तनाच्या मर्यादेच्या बाहेर कीर्तन जात असल्यामुळं प्रवचनाचा आजचा आपला 10 दिवस आहे प्रवचनाचा उद्या काल्याचं कीर्तन होईल तेव्हा तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा तळका पतितला कारण भगवान श्रीकृष्ण जे आहेत किंवा भगवंत गीतेमध्ये म्हटलेले जे भगवंत अवतार घेतात या अवताराची कारणं सांगितलेली आहेत अर्जुनाला भगवान सांगतात अर्जुना माझ्या अवताराची जी कारण आहेत ती कोणती यदा यदा धर्मश्यम ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मश्यम तदात्मानं कृतम्यहम् हे अर्जुन यदा यदा धर्मश्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मश्य तदात्मानं कृतम्यहम् ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते अधर्माचं राज्य वाढतं त्यावेळी हे अर्जुना मी काय करतो अवतार घेतो कशासाठी धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी परित्राणाय साधुना विनाशाय निष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवानि युगे मे हे अर्जुना मी काय करतो साधूंचा परित्राण करण्यासाठी आणि दुष्टांचं निर्धारण करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी त्या धरती तलावर येत असतो हे भगवंताचे भरपूर अवतार झाले मत्स्य कुर्म व्रहा नश्म वामन वगैरे प्रभू रामचंद्र भरपूर अवतार झाले तेव्हा हे अवतार जे आहेत त्या अवतारांचे प्रयोजन आता आपण पाहिलं यामध्ये काय असतं की दोन प्रयोजन असतात भगवंताच्या अवतारांचे एक तर धर्माची संस्थापना करणं दुष्टांचं निर्धारण करणं आणि संतांचं रक्षण करणं हा एक भाग झाला दुसरा उद्देश भगवंताच्या अवताराचा काय असतो की भगवंत ज्या लीला करतील अचाट लीला हा असामान्य लीला जी सामान्य मनुष्य कोणी करू शकत नाही अशा लीला भगवंत करतात आणि मग ह्या लीला ज्या आहेत ऋषी मुनींच्या द्वारा लिहिल्या जातात शास्त्रांमध्ये आणि मग भगवंताचे भक्त त्या लीलांचं गायन करून आपला उद्धार करतात हा एक भगवंताचा एक उद्देश असतो. आता अवतार भरपूर आहेत. अवतार तत्व हे फार गूढ आहे कारण जितके अवतार या ठिकाणी येतात मत्स्य कुर्म वराह वगैरे हे सगळे अवतार जे आहेत भगवंताच्या शरदक्षाई विष्णूचे अवतार आहेत. भगवान श्रीकृष्ण मूळ रूप आहे. महाराष्ट्रामध्ये आपण कधी कधी म्हणतो की भगवान श्रीकृष्ण ही विष्णूचा अवतार आहे ना अथवा अथवा म्हणतो की नाही आपण. परंतु ही जी आपला अभ्रम आहे कारण आपल्या शास्त्रांवरती आपला अधिकार नाही किंवा शास्त्रांचं आपलं सखोल ज्ञान नाहीये. कमी ज्ञान असल्यामुळं आपण भगवान श्रीकृष्णांना अवतार समजतो. शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे जो भगवान श्रीकृष्णाला अवतार म्हणेल अशा मनुष्याचं दर्शन झाल्यानंतर सचैल स्नान करावं म्हणजे सरळ जाऊन कपड्याचं एक विहिरीमध्ये उडी टाकावी. कारण भगवंत अवतार नाहीये.
कृष्ण तु भगवान
हे सगळे अवतार जे आहेत भगवान श्रीकृष्णांच्या लीला आहेत कला आहे. परंतु भगवान श्रीकृष्ण
कृष्ण तो भगवान
भगवान श्रीकृष्ण स्वयं भगवान आहे. कारण भगवान श्रीकृष्ण पूर्ण अवतार पूर्ण पुरुषोत्तम आणि त्यांच्यापासून जे अवतार निघाले मत्स्य कुर्म वराह नश्म वामन परशुराम प्रभू रामचंद्र त्यानंतर भगवान श्रीकृष्ण हे सात अवतार झाल्यानंतर आठव्या वेळी साक्षात परमेश्वरच आले. म्हणजे मूळ अगोदर होते तेच परमेश्वर नंतर कुठे आले प्रभू रामचंद्राच्या नंबर आठवा लागले म्हणून आपण त्यांना आठवा म्हणतो. परंतु हे मूळ परमेश्वर अगोदरचे आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. फक्त ते प्रभू रामचंद्राच्या नंतर पूर्ण भगवंत आठव्या नंबरला येऊन बसले म्हणून त्यांचा नंबर कितवा लागला आठवा. पण वास्तविक तसं नाहीये. कारण कधी कधी लोक म्हणतात की प्रभू रामचंद्र जे आहेत त्यांच्या अगोदर झालेले मान्य आहे. परंतु भगवत गीतेमध्ये भगवान म्हणतात
रामोहम शस्त्रधृताम
मी शस्त्रधाऱ्यांमध्ये राम आहे असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. कारण प्रभू रामचंद्रांची 49व्या मागच्या पिढीमध्ये भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भागवत गीता त्यांच्या पूर्वजांना सांगितलेली आहे. प्रभू रामचंद्र हे सूर्य वंशाचे आणि भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 4व्या अध्यायामध्ये म्हणतात
इमं विवस्वते योगं प्रोक्तवान अव्ययं विवस्वान मनवेता मनुरीक्ष वाचवे अगदी.
भगवान म्हणतात हे अर्जुना हे ज्ञान मी सूर्यदेवाला सांगितलं. सूर्यदेवाला सांगितलं म्हणजे प्रभू रामचंद्राचा वंश सूर्यदेवापासून चालत आला त्याला म्हणतात सूर्यवंश. त्यांच्या वंशामध्ये रघुराज झाले थोर म्हणून त्यांचं नाव आहे रघुवंश. किंवा एकशेवाकू महाराज झाले त्यांचं नाव एकशेवाकू वंश म्हटले. म्हणजे प्रभू रामचंद्राच्या 49 पिढ्या अगोदर सूर्य भगवान झाले त्यांना भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी सांगितली. याचा अर्थ जवळजवळ 12 कोटी वर्षापूर्वी भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे. प्रभू रामचंद्रांच्या अगोदर 49व्या त्यांच्या आजोबा पंजोबाच्या पंजोबाला सांगितलेली बघा. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे अवतारांचे वास्तविक मूळ आहे. भगवान श्रीकृष्ण जे अवतार अवतार तत्व फार खोल आहे सांगायला आपल्याला वेळ नाहीये. भगवान श्रीकृष्ण स्वयंरूप नंतर बलराम दादांचं रूप झालं त्यांच्यानंतर पुन्हा चतुर्व्यूह निघाले. हा
श्रीमल राम आदि संपर्शना श्रीमल राम आदि
श्री बलराम आदि संकर्षण तेथुनी उगमा उभय विवाह. बलराम दादापासून दोन विवाह निर्माण झाले. वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध हे वैकुंठामध्ये राहणारे त्यानंतर वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध हे द्वारकेमध्ये राहणारे तेव्हा दोन विवाह निघाले. त्यापैकी द्वितीय विवाहाच्या संकर्षणापासून महाविष्णू निघाले. महाविष्णू पासून पुन्हा गर्भोदक शाही विष्णू निघाले. गर्भदक्षाई विष्णूंपासून शिरोदक्षाई विष्णू निघाले आणि शिरोदक्षाई विष्णूंपासून बाकी अवतार झाले. म्हणजे महाविष्णू भगवान श्रीकृष्णांचा 16वा अंश म्हटलेला आहे आणि त्यांच्यापासून गर्भदक्षाई विष्णू, त्यांच्यापासून शिरोदक्षाई विष्णू, बाकी सगळे अवतार शिरोदक्षाई विष्णूंचे अवतार आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्ण कुठे आहेत बघा. हा म्हणून शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे श्रीकृष्णा श्रीकृष्णांशा परमात्मा ब्रह्म तत्व तिरेवच परमेमाधिपती ऐश्वर्य मूर्ती. हा असं म्हटलेलं आहे की श्रीकृष्ण कृष्ण हा अंशा परमात्मा, परमात्मा हा भगवान श्रीकृष्णाचा अंश आहे. ब्रह्मतत् ज्योतिरेवच जे निराकार निराकार परमेश्वर आपण जो म्हणतो ते भगवान श्रीकृष्णांच्या अंगाची ज्योती आहे. तसा दीपक आहे, या दीपकाच्या बाजूला सगळे प्रकाश दिसतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांची अंगकांती म्हणजे निराकार ब्रह्म. आपण निराकार ब्रह्म जे म्हणतो त्याला आकार नाहीये, ते म्हणजे कृष्णाच्या अंगाची ज्योती आहे. म्हणून कधी कधी काही मंडळी साक्षात्कार करतात निराकार ब्रह्मज्योतीपर्यंत जातात आणि त्यांना असं वाटतं परमेश्वर आहे आणि त्यावरती ते ग्रंथ लिहितात. अशा प्रकारे कधी कधी ज्योतीलाच परमेश्वर मानलं जातं किंवा ज्योती निराकार असल्यामुळे परमेश्वरला निर्गुण आणि निराकार म्हटलेलं आहे, परंतु वास्तविक तसं नाहीये. तसं द्वारकेमध्ये घडलेली घटना आहे. भगवान श्रीकृष्णांचे वंश यदू, त्या यदुवंशाचे मूळ पुरुष यदू महाराज एकदा द्वारकेमध्ये बसले असताना आकाशातून एकदम फार मोठा प्रकाशपुंज आलेला आणि तो प्रकाशपुंज त्यांनी पाहिला त्याला आकार नव्हता, प्रकाश होता आकाशामध्ये. तो प्रकाशाचा गोळा जो आहे पुंज ज्या ज्याप्रमाणे खाली येऊ लागला, ज्या ज्या प्रकारे खाली येऊ लागला त्या त्या प्रकारे त्या प्रकाशामध्ये थोडी घनता दिसू लागली त्यांना, घनता. आणि नंतर पुन्हा खाली आल्यानंतर अजून वाटू लागलं की ह्या प्रकाशामध्ये कोणीतरी व्यक्ती आहे. ज्या प्रमाणात द्राक्ष असतं द्राक्षाच्या आतमध्ये बीज असतं त्या पारदर्शक द्राक्षामधून कधी कधी बीज आपल्याला दिसू शकतं किंवा अनुभव होतो आतमध्ये द्राक्षामध्ये बीज आहे, त्याप्रमाणे या प्रकाशामध्ये घनता दिसू लागली. अजून खाली आल्यानंतर असते 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 त्या ठिकाणी मनुष्याची आकृती दिसून आली. हे कुणी बोलायचं नाही, कारण काय हरिओम प्रवचनाचं काम असलं असतं कुणी निष्कर्म बोलायचं नसतं, बिलकुल आवाज करायचा नाही प्रवचनाचा. कारण काय जे लोकांना ऐकायचं आहे किंवा सिद्धांताची गोष्ट आहे सिद्धांताची गोष्ट समजायला अवघड असते आणि ज्याला समजत नसेल त्यांनी शांतपणे बसायचं कृपा करून. बिलकुल कुणाला खून करायची नाही, कुणाला बोलवायचं नाही, कुणाला काय करायचं नाही, शांततेने ऐकायचं व्यवस्थित. हा तेव्हा काय हा सिद्धांत सैद्धांतिक विषय आम्ही हृदयातून तोडून सांगण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळेला आपल्याला समजेल असं आहे. तेव्हा काय आहे की यदू महाराज ज्याप्रमाणे खाली आले, यदू महाराजाजवळ तो प्रकाशपुंज आला, नंतर त्यांना मनुष्याची आकृती त्यामध्ये दिसली आणि नंतर खाली आल्यानंतर त्यांनी पाहिलं की त्यातून नारद मुनी बाहेर आले. म्हणजे जोपर्यंत हा प्रकाशाचा पुंज दूर आकाशामध्ये होता तोपर्यंत यदू महाराजांना तो एक निराकार असा प्रकाश वाटला, परंतु जो जो प्रकाश जवळ येऊ लागला तो तो त्यामध्ये आपल्याला काय दिसू लागलं, आकृती दिसू लागली. आणि ज्यावेळी प्रकाशपुंज एकदम जवळ आला बिलकुल अपरोक्ष म्हणायचं प्रत्यक्ष अशा स्थितीमध्ये साक्षात नारद मुनी त्यांना दिसले. याचा अर्थ असा होतो जीव गोस्वामी सांगतात की जोपर्यंत मनुष्य परमेश्वरापासून दूर आहे तोपर्यंत परमेश्वर त्याला कसा दिसणार, निराकार दिसणार. कारण यदू महाराजांना प्रकाशपुंज दिसला दूर होता, कारण त्यामध्ये एक मनुष्य त्यांनी पाहिला नाही नारद मुनी. त्या प्रकारे आपण परमेश्वरापासून जितके दूर तितकं परमेश्वराचं रूप आपल्याला दिसणार नाही, परंतु जो जो आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येऊ जवळजवळ येऊ जितका साक्षात्कार अधिक वाढेल तितक्या तितक्या प्रमाणामध्ये वैयक्तिक साक्षात्कार होईल. म्हणजे साक्षात भगवंताचं रूप आहे अशा प्रकारचा साक्षात्कार मनुष्याला होईल. परंतु या जगामध्ये सगळी जी मंडळी आहे जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे दुसरीच्या मुलाला सांगितलं पांडुरंग जय साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे द्वारकाधीश आहे तेव्हा याचा आता अशा प्रकारे लावून घ्यायचा मी आता सांगितल्याप्रमाणे. तर भगवान श्रीकृष्णांचे अवतार प्रयोजन जे आहे त्यामध्ये तीन आहेत. इतर जे अवतार झाले त्यामध्ये दोन, एक बाह्य कारण आणि दुसरी आंतरिक कारण. बाह्य कारण साधू संतांचं रक्षण, धर्माचं पालन करणं, दुष्टांचा संहार हे कारण. परंतु लीला करून त्या लीलांचं अशा प्रकारे लोकांनी श्रवण करावं, माझ्याकडे यावं, पवित्र व्हावं हा दुसरा हेतू. परंतु भगवान श्रीकृष्णांच्या अवतारामध्ये तीन कारण आहे. ही दोन कारणं त्यामध्ये आहेतच आहेत, परंतु तिसरं कारण जे चैतन्य चरित्रामृत नावाच्या ग्रंथामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात की भगवान श्रीकृष्ण का आले, की गोलोक धामामध्ये ज्याप्रमाणे भगवंताशी प्रेम करणारे सहा रसातील भक्त असतात. भगवंताचं मूळ धाम आहे, जसं आपलं घर आहे अशा प्रकारे भगवंताचं एक धाम आहे. आपल्याला स्वतःला धाम आहे, आपल्याला घर आहे, त्याप्रमाणे भगवंताला देखील घर आहे. हा त्याचं नाव गोलक किंवा त्याचं नाव वैकुंठ. तेव्हा त्या ठिकाणी जशा गोपी नंदबाबा यशोदा माता भगवंताचे सखा वगैरे गाई गोप वगैरे हे जसे भगवंताचे प्रेम करतात, असं प्रेम जे आहे त्या जगातील पती जीवानी देखील माझ्याशी करावं, हा भगवंताचा त्या ठिकाणी काय आहे एक भगवंताची इच्छा आहे. आणि म्हणून द्वापार युगामध्ये अखेर अखेर द्वापारी थोडं शिल्लक राहिलं, जवळ 125 वर्ष शिल्लक राहिलं, अशा वेळी भगवान श्रीकृष्ण जे आहेत अवतीर्ण झाले. तर हा तिसरा त्यांचा एक विषय आहे की लोकांनी माझ्याशी कशा प्रकारे प्रेम करावं हे दाखवून देण्यासाठी भगवान श्रीकृष्णांचा अवतार जो आहे द्वापार युगामध्ये झालेला. यामध्ये तेव्हा असा प्रसंग येतो की धरतीवर जर दुष्टांचा खूप भार झाला तर धरती मातेला फार त्रास होतो. दुष्टांची संख्या खूप वाढली, धर्माचं उल्लंघन करू लागले लोक, तर धरती मातेला फार बोजा होतो. आणि गीतेमध्ये म्हटलेलं आहे अन्नाद भवंती भूतानि पर्जन्यात अनुसंभवः यन्नाद भवति पर्जन्यो यन्न कर्म संभवः. अन्न खाऊन आपण सगळी भूत जी आहोत, आपण भूतच आहे की नाही भूत, आपण अन्नावर जगतो आणि ते अन्न पावसापासून निर्माण होतो. आणि पाऊस जो आहे हा पाऊस यज्ञापासून निर्माण होतो. यज्ञापासून म्हणजे असे भगवंताचे उत्सव करणं, भगवंताला भोग अर्पण करणं, तीर्थयात्रा वगैरे करणं, धार्मिक प्रोग्राम गावामध्ये राबविणं, ह्या गोष्टी ज्या आहेत ही यज्ञ म्हटलं जाते. आणि ह्या यज्ञापासून पाऊस पडतो, पावसापासून धान्य पिकतं, आणि धान्य खाऊन आपल्यासारखे जीव जे आहेत आपलं धारण पोषण करतात. परंतु ज्यावेळी ह्या धरतीवर अत्याधिक राक्षसांचं बळ वाढतं, दुष्टांची संख्या वाढते, अशा वेळी धरतीला भार होतो. धरती म्हणते की ज्यावेळी असे दुष्ट लोक मी माझी शक्ती अन्नामध्ये घालते, मी पीक पिकवते, आणि दुष्ट लोक काय करतात त्यावरती आपलं भरण पोषण करतात आणि भगवंताचं नाम देखील करत नाही, कोणत्याही प्रकारचा यज्ञ करत नाही. आणि म्हणून धरती माता म्हणते मी काय करते की माझ्या जगामध्ये माझ्या अंतरंगामध्ये सगळी बीज मी शोषून घेते आणि म्हणून धरती काय पिकायची कमी होते. असं म्हणून धरतीला देखील दुःख होतं ज्यावेळी आपण अन्न पिकवतो ते अन्न दुष्ट लोक खातात आणि सज्जनाला त्रास देतात, हे पाहून धरती मातेला दुःख होतं. म्हणून कलियुगामध्ये धरती कमी पिकते. अन्यथा धरती माता जी आहे साक्षात देवी आहे, तिच्यामध्ये ताकद आहे, 1 एकरमध्ये 100 क्विंटल धान्य देण्याची देखील ताकद आहे. परंतु तिला जर आपण एक कंपनी मानलं किंवा फॅक्टरी मानलं किंवा उत्पादनाचं एक साधन मानलं तर मात्र त्या ठिकाणी कधी पीक येऊ शकत नाही. ही धरती देवी आहे असा भाव ठेवून जर आपण त्या ठिकाणी भाव ठेवून जर आपण देवीची सेवा केली तर निश्चितच असं फळ प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा या द्वापरामध्ये काय झालं की खूप राक्षसांचं बळ वाढलं आणि म्हणून धरती मला व्याकुळ झाली. आपण जेवढं काय पिकवावं ते सगळं हे दुष्ट लोक खातात आणि म्हणून धरती माता व्याकुळ झालेली आहे. राजे लोक अतिशय उत्सुकतेने झालेले आहे आणि म्हणून धरती माता जी आहे गायचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे जाते सत्य लोकांमध्ये आणि आपलं दुःख जे आहे त्या ठिकाणी निवेदन करते. ब्रह्मदेवाला हे सगळं दुःख ऐकून त्यांना देखील दुःख होतं. सगळे देवी देवता जे आहेत पृथ्वी बरोबर गायरूपी पृथ्वी जी आहे तिच्या बरोबर हे देवी देवता ब्रह्मदेवांसमवेत क्षीरसागराच्या तटावर जातात. क्षीरसागराच्या तटावर राहून त्या ठिकाणी प्रार्थना करत असताना आकाशवाणी होते. हा त्या ठिकाणी आकाशवाणी होते. बघा भगवान श्रीकृष्णाचं दर्शन किती अवघड आहे, कारण क्षीरसागराच्या तटावर जाऊन आकाशवाणीतून ब्रह्मदेवाला देखील ऐकावं लागतं भगवंताची वाणी, पण साक्षात दर्शन होत नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्णाचं दर्शन फार दुर्मिळ आहे. तेव्हा आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणी मधून सांगितलं गेलं की साक्षात भगवान श्रीकृष्ण या द्वापरामध्ये अवतीर्ण होत आहेत, त्या अगोदर जे आहे देवी देवतांनी जाऊन यदोकुळामध्ये जन्म घ्यावा आणि त्याप्रमाणे अगोदर बलरामदादांचा जन्म अगोदर झाला. आता आपली पौर्णिमा जी झाली, राखी पौर्णिमा ज्याला आपण म्हणतो त्या राशी पौर्णिमेला बलराम दादाचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्णांच्या अगोदर बलराम दादा आलेले आहेत आणि बलराम दादा एक शेष आहे. अनंत आणि शेष हे बलराम दादाचे अवतार आहेत आणि भगवान श्रीकृष्ण शेषशय्येवरती विराजमान झालेले असतात. म्हणून बलराम दादा हे आसन आहे भगवंताचं, ते प्रथम गोकुळामध्ये जन्म आलेले आहेत. तेव्हा अगोदर बलराम दादा जन्म झाला. मंडळी हो, रोहिणी माताजी आहे ही वसुदेवांची पत्नी. त्यांच्या नऊ पत्न्यांपैकी एक पत्नी जी होती ती आहे रोहिणी देवी. तेव्हा कंसाने अतिशय अत्याचार चालवला आणि म्हणून वसुदेवांनी आपली एक पत्नी, त्यांचे मित्र जे गोपालांचे मुख्य राजा नंद बाबा जे गोकुळामध्ये राहायचे त्यांच्या घरी आपली पत्नी ठेवून गेली रोहिणी माता. तेव्हा रोहिणी मातेच्या उदरामध्ये बलराम दादाचा जन्म झालेला आहे. हे रहस्य जे आपण थोड्यावेळानंतर विशद करू, पण बलराम दादांचा जन्म जो आहे हा रोहिणी मातेपासून झाला तर नंद बाबाला आणि यशोदा मैयाला खूप आनंद झाला. नंद यशोदेची चुकं उपजले नेत्रे उभयतांचे. बलराम दादाचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी नंद बाबाने आपल्या मुलाप्रमाणे त्यांचं काय केलेलं आहे, सगळं संस्कार वगैरे केलेले आहे. नंद यशोदा मैयाला त्या ठिकाणी आनंद झाला आणि आनंद असून त्यांचे काय झालं, डोळे डबडबून निघाले. तेव्हा बलराम दादा जे आहे राखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्णांसाठी तयारी करण्यासाठी अगोदरच जे आहेत शेष भगवंत अर्थात बलराम दादा अगोदर आलेले. तेव्हा ही धरती जी आहे त्या ठिकाणी गेली आणि आकाशवाणी प्रमाणे अनेक गोपी गवळ्यांनी काय केलं, त्यांच्या प्रेयसी जनांनी गोपी म्हणून जन्म घेतला, गवळ्यांनी देवतांनी जन्म घेतला, गोप म्हणून जन्म घेतला आणि अशा प्रकारे अगोदर भगवंताच्या जन्माच्या अगोदर सगळ्यांनी तयारी केली आणि सगळे खाली आलेले त्या आकाशवाणीवरून. कारण भगवंताने आकाशवाणीतून सांगितलं की हे धरती देवी, हे देवतांनो, तुमचं कार्य साधन होईल, दुष्टांचा संहार करण्यासाठी सज्जनांचं परित्राण करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी मी निश्चितच अवतार घेईन. वास्तविक जे आहे हा महाविष्णूंनी त्यांना ही आकाशवाणी सांगितलेली, महाविष्णूचा हा आवाज आहे. परंतु ह्या युगामध्ये खास करून भगवान श्रीकृष्णांना यायचं होतं आणि भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम असल्यामुळं भगवंतामध्ये सगळे अवतार महाविष्णू देखील त्यांच्यामध्ये आहेत आणि अशा प्रकारे पूर्ण पुरुषोत्तम भगवान त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. वृंदावनामध्ये भगवंताचा अवतार झाला आजच्या दिवशी. आज अवतार झाले तेव्हा प्रथमता जे आहे शूरसेन महाराज जे आहेत, कंसाचे वडील, त्यांचं नाव आहे उग्रसेन. उग्रसेन महाराज जे आहेत हे यदुवंश, त्याचप्रमाणे उग्रसेन कंस जे आहे यांचा वंश वेगळा आहे, वसुदेवांचा वंश वेगळा आहे. यदुवंशाचे प्रमुख जे आहेत वसुदेवांचे वडील वसुदेवांचे वडिलांचं नाव शूरसेन, सॉरी शूरसेन महाराज जे आहेत हे यदुवंशाचे प्रमुख. त्यांचे पुत्र जे आहेत हे जे आहेत वसुदेव आणि उग्रसेनांचे जे पुत्र आहेत हे कंस. आणि उग्रसेनाचे भाऊ होते देवक, धाकटे भाऊ देवक आहे, त्यांची मुलगीही देवकी आहे. तेव्हा अशा प्रकारे देवकीचा विवाह वसुदेवांशी ठरला. फार सुंदर रीतीने विवाह झाला, मोठा आनंदाने विवाह त्या ठिकाणी पार पडला. खूप दहेज दिला गेला, हुंडा भरपूर दिला उग्रसेनाने देवक महाराजांनी हुंडा दिला. आणि अशा प्रकारे कंस जो आहे स्वतः आपल्या बहिणीचा रथ घेऊन ज्यावेळी आपली बहीण सासरी चाललेली आहे वसुदेवांच्या घरी, त्यावेळी कंसाने सांगितलं की माझ्या बहिणीचा रथ मी हाकणार. आणि मग हा कंस रथावरती आरूढ झाला आणि देवकी आणि वसुदेव रथामध्ये असताना तो रथ हाकू लागला. हक्ता 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 रथ हा अर्ध्या रस्त्यावर गेला असताना त्या ठिकाणी आकाशवाणी झालेली. आकाशवाणी त्या ठिकाणी झाली, हे कंसा अरे तू ज्या बहिणीचा रथ हाकत आहे त्या तुझ्या देवकी ह्या बहिणीचा आठवा पुत्र जो आहे तुझा वध करील. अशी आकाशवाणी ऐकल्या बरोबर कंसाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि कंस हा अतिशय दुष्ट होता, असुर प्रवृत्तीचा होता. आणि त्याच वेळी कंसानं काय केलं, मागचा फक्त विचार न करता ज्ञानातून तलवार खेचली आणि आपल्या बहिणीलाच मारून टाकायचा प्रयत्न केला. बघा कारण काय आहे की अशा दुष्टांना कामेश क्रोधेश रजगुण समभवा महाशन महापामा त्यांचा क्रोध अनावर झालेला असतो या असुरांचा. आणि मग त्यांनी एकदम मागचा आपला विचार न करता अशा लग्नाच्या मंगल प्रसंगी स्वतः आपल्या बहिणीला निऊन झुंत आलेला आहे रथामध्ये आणि त्याने आपल्या बहिणीचा वध करण्यासाठी तलवार मेहनतून बाहेर काढली. असा हा दुष्ट आहे. त्याचं कंसाची जी आहे मागची जी कथा आहे फार वेगळी आहे मंडळी. कंसाची कथा फार वेगळी आहे. उग्रसेन महाराजांची राणी होती तिचं नाव सुनीता. आणि ही आपली ही जी आहे ना अमरावती विदर्भ, आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावती आहे, त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी विदर्भाचं राज्य होतं. त्या विदर्भाच्या राजाची मुलगी तिचं नाव होतं सुनीता. अतिशय सुंदर गुणांनी रूपांनी देखील बिचारी सुंदर होती. तिचं लग्न उग्रसेन महाराजांशी झालं, कंसाची आई बर का सुनीता. तेव्हा एकदा काय झालं की लग्न झाल्यानंतर हे आमचे जे आहेत विदर्भाचे राजा यांना आपल्या मुलीचं खत वाटलेली आहे म्हणून त्यांनी मथुरेवरून आपल्या मुलीला आणलं, सणाच्या निमित्तानं घेऊन आले. आणि आल्यानंतर ही मुलगी या ठिकाणी राहिली आणि आपल्या पूर्वीप्रमाणे आपल्या मैत्रिणींबरोबर फिरू लागली. कारण माहेरी आल्यानंतर मुलगी जी फ्री होते, अतिशय मुक्त होते. सासर घरामध्ये तिला सासू सासऱ्यांचं बंधन असतात पण या ठिकाणी मात्र ही जी मुलगी आहे आपल्या सासर घरी जी असते ते वेगळे असते पण आई वडिलांकडे आल्यानंतर तिला बालपण आठवतं. ही माझ्या मैत्रिणींबरोबर कशी फिरत होते, कशी काय करत होते. तेव्हा राजाची राजकुमारी आपल्या 25-30 मैत्रिणी घेऊन सुंदर तलावांमध्ये विहार करायची. तलावांमध्ये जायचं, पोहायचं, जलविहार करायचा. अशाच एका सुंदर तलावामध्ये ही आपल्या सख्यांबरोबर मैत्रिणींबरोबर फिरण्यासाठी गेली, जल क्रीडा करू लागली. त्या ठिकाणी सुंदर असं सरोवर होतं, सुंदर त्या ठिकाणी झाडं होती, फुलं उमललेली होती. अशा स्थितीमध्ये ही मुलगी त्या ठिकाणी आपल्या मैत्रिणींबरोबर जलक्रीडा खेळत असताना आकाशातून एक कुबेराचा सेवक, एक राक्षस, त्याचं नाव गोभिल, हा गोभिल नावाचा राक्षस आकाश मार्गाने चाललेला होता. तेव्हा गोभिलांची पापदृष्टी तिच्यावर पडली, कारण राक्षसी प्रवृत्ती असते. त्याने विचार केला, ही स्त्री अतिशय पतिव्रता स्त्री आहे आणि पतिव्रता स्त्री जी आहे सहजासहजी हस्तगत होत नाही. म्हणून या राक्षस गोभिलनं काय केलं, वृक्षांच्या राईमध्ये एका दगडावर बसला आणि त्या ठिकाणी सुंदर रीतीनं संगीत छेडलं, कारण आज संगीताचा फार भोगता होता. सुंदर सुंदर गीत गाऊ लागला, इतकं सुंदर गीत त्यांनी छेडलं हा की ते गीत ऐकून ही सुनीता जी आहे बावरली. तिला वाटलं माझा पती तर आला कसा, कारण त्यांनी बरोबर पतीचं रूप घेतलं, उग्रसेनाचं रूप घेतलं, जसं आहे तसं रूप घेतलं, तशाच प्रकारचं गाऊ लागला, आवाज देखील तसाच. आणि सुनीता अचानक बावरली, तिला वाटलं माझा पती तर आला कसा मथुरेवरून. म्हणून सुनीता बाहेर निघाली, सख्यांना सांगितलं तुम्ही मागे थांबा. ही सुनीता हळूहळू हळू पुढे गेली, जाता जाता तिनं पाहिलं की एका दगडावरती, विशाल चट्टानेवरती किंवा एका शिळेवरती तिचा पती उग्रसेन सुंदर गीत गातोय. मागचा पुढचा विचार न करता ही सुनीता गेली आणि सरळ त्याला आलिंगन दिलं. विचारलं पती दे तुम्ही आले कसे, त्यांनी सांगितलं युगायतम निमिषेण, एक एक युग जे एक एक क्षण जा युगासारखा जातो तुझ्या विरामध्ये, हे प्रिय तुझ्या वाचून मी जगू शकत नाही, म्हणून मी माझी राजधानी सोडून या ठिकाणी आलो तुला भेटण्यासाठी. असं म्हणून या सुनीतेनं काय केलं, आलिंगन दिलं त्या गोभिल नावाच्या राक्षसाला. परंतु नंतर तिनं पाहिलं की त्याच्या अंगावरती, उग्रसेनाच्या अंगावरती काही गुप्त खुणा होत्या. तेव्हा त्याच्या अंगावर त्या गुप्त खुणा तिला दिसल्या नाही, म्हणून अचानक ती त्याच्यावरती रागवली, म्हणजे दुष्ट नीच, खरं सांग तू कोण आहे, तू वास्तविक माझा पती नसून माझ्या पतीच्या रूपामध्ये कपट करून आलेला कोणीतरी राक्षस असला पाहिजे, तू नीच आहेस, तू माझा पातिव्रता भंग केलेला आहे. आणि त्यावेळी तो गोभिल हसू लागला, अरे हा हे कुंशळी नीच स्त्री आहे, तू पतिव्रता कशावरून, कारण पतिव्रतेचं तेज जे असतं, देवी देवता देखील त्याला घाबरतात, असुर देखील त्याला घाबरतात, असुरांचा स्पर्श होतात, असुर जळून जातो. पण मी तुझ्या बरोबर आज शरीर संबंध झाला, परंतु मी तर जसून तसाच आहे, त्यामुळे तुझं पातिव्रत जे आहे किती वरच्या ग्रेडचं श्रेणीचं आहे मला माहित आहे, मला जास्त सांगायची आवश्यकता नाही. जर तू खरी प्रतिव्रता असती तर मी जळून भस्म झालो असतो, मी गोभिल नावाचा राक्षस आहे. आणि मग ती रडू लागली, छाती बडवू लागली आणि सुनीता परत आपल्या घरी गेली. आई वडिलांना सांगितलं की माझ्या विषयी अशाची घटना घडलेली आहे जंगलामध्ये. आणि मग महाराजांनी आणि राणीनं काय केलं, त्या सुनीताला ताबडतोब मथुरेला नेऊन घातलं. आणि मथुरेला गेल्यानंतर या कंसाचा जन्म झालेला आहे. बघा मंडळी, त्या सुनीतेपासून कंसाचा जन्म झालेला आहे, कारण म्हणूनच म्हटलेले आहे. हा काय वर्ण संकट, म्हणून गीतेमध्ये भगवान म्हणतात हे अर्जुन, अर्जुन भगवंताला म्हणतात हे अर्जुन भगवंता तुम्ही मला लढायला सांगता परंतु मी लढू शकत नाही, कारण मी जर इतर लोकांना मारलं तरी सगळे लोक जे मरतील आणि त्यांच्या पत्न्या जे आहे ते वर्ण संकट वाढवतील, मग काय होईल, पिंड दक्रिया, मग माझ्या वंशामध्ये चालणारा जे आहे पिंड दक इत्यादी जे आहे ते नष्ट होईल आणि संपूर्ण वर्ण संकर होऊन माझं कुळ नष्ट होऊन जाईल. तेव्हा या ठिकाणी कंस जो आहे अशा प्रकारचे याची उत्पत्ती झालेली आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे,
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण.
हा, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, कारण गृहस्थ आश्रम जो आहे, जो खरोखर पालन करणारा आहे गृहस्थ आश्रम वर्णाश्रम धर्माप्रमाणे, त्याला आपल्या जबाबदाऱ्या माहिती असतात. आणि म्हणून शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे,
पितान तशात जननीन तशात गुरु न तशात बांधव न तशात यहान छोटे
जो जवळ आलेल्या मृत्यूपासून आपल्या मुलाला वाचू शकत नाही, आपल्या शिष्याला वाचू शकत नाही, आपल्या पुत्राला वाचू शकत नाही, आपल्या सोयऱ्यांना वाचू शकत नाही, आपल्या भावांना वाचू शकत नाही, त्या मनुष्यानं भाऊ होऊ नये, माता होऊ नये, पिता होऊ नये, त्याने गुरु देखील होऊ नये. याचा अर्थ असा की आपल्या संपर्कात जे येतील त्यांना परमेश्वराची भक्ती देऊन त्यांच्या जीवनाचा उद्धार करणं हे आपलं कर्तव्य आहे. अन्यथा ग्रस्त आश्रमांमध्ये प्रवेश देखील करू नये. ज्यांच्यामध्ये ताकद आहे भगवंताची, आपल्या सगळ्या पुत्रांना, आपल्या सोयऱ्यांना, आपल्या बांधवांना कृष्णाचा भक्त बनवायची ताकद जर असेल त्यांनी ग्रस्त व्हावं, नाहीतर मग ज्याच्यामध्ये ताकद नाही त्यांनी सर्व ब्रह्मचर्य ऐक ना, ज्याच्यात ताकद आहे त्यांनी काय करावं, ग्रस्त आश्रम स्वीकार करावा आणि आपल्या मुलाबाळांना भगवान श्रीकृष्णाची भक्ती द्यावी. नाहीतर काय होतं की मग अशा प्रकारे हा की मग संतती आपली खराब होते आणि मग काय होतं, संपूर्ण कुळ जे नरकामध्ये जातो. म्हणून ही जबाबदारी आहे, ग्रस्त माणसाची जबाबदारी आहे की आपल्या सगळ्या मुलांना बाळांना आपल्या पत्नीला परमेश्वराचं भक्त बनवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. अन्यथा ग्रस्त आश्रम हा यशस्वी होऊ शकत नाही. जसं एक फार सुंदर कथा मी सांगतो वृंदावनची. हा वृंदावनामध्ये गहवर नावाचं एक वन आहे. जसं राधाराणीचं माहेर आहे बरसाना, आणि त्या बरसाण्याचा एक फार मोठा डोंगर आहे. त्या डोंगराच्या पुढच्या बाजूला एक मान मंदिर आहे, एक शिखर आहे डोंगराचं, त्या शिखरावरती मंदिर आहे. त्या ठिकाणी रमेश बाबा नावाचे राधाराणीचे फार मोठे भक्त आहेत, भगवान कृष्णाचे आज राहतात गहवरवनामध्ये. फार प्रसिद्ध संत आहेत. आज असं म्हणायचं की भगवान श्रीकृष्णाचे अतिशय लाडके संत आहेत ते आज वृंदावनामध्ये. तेव्हा रमेश बाबांनी कथा सांगितलेली आहे, हजारो हजारो लोकांसमोर सांगतात ते हमेशा. त्यांनी सांगितल्या त्या बालपणाची गोष्ट. म्हटले मी एकदा लहान होतो, लहान म्हणजे मी वृंदावनामध्ये आलो आणि शास्त्रीची परीक्षा मी देतो. शास्त्रीची परीक्षा देण्यासाठी मला मथुरेला जावं लागायचं. तेव्हा मथुरेमध्ये 3 दिवस पेपर द्यायचं. त्यावेळी मी एका ब्राह्मणाच्या घरामध्ये थांबलो. त्या ब्राह्मणाच्या 2-4 मुली होत्या आणि मी त्यांच्याजवळ जेवण करायचा, रात्रीचा अभ्यास करायचा. असं करता 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 एक त्यांच्या मुली माझ्याजवळ यायच्या. संपूर्ण घर जे आहे जेवण वगैरे केल्यानंतर माझ्याकडे यायचं आणि म्हणायचे, बाबा हमें थोडी भगवान की कथा बताओ ना. तर बाबा तर भगवंताचे प्रेमी भक्त आहेत, सुंदर सुंदर कथा बाबा सांगायचे. आणि नंतर सगळे प्रेमाने झोपी जायचे. नंतर 11 वाजेपर्यंत बाबा अभ्यास करायचे. असं करता 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 2 दिवस गेले आणि एकदा त्यांच्या घरामध्ये काहीतरी साफसफाई करायची होती म्हणून बाबाच्याच खोलीमध्ये त्यांचं परिवार झोपलं. त्या मुली बाबांच्या शेजाऱ्याच्या झोपल्या, आई वडील झोपले, पण नंतर ते पाटीला उठून गेले आतमध्ये. आणि बाबा म्हटले, मी अभ्यास करत होतो. अभ्यास करत असताना पाटीला थोरली मुलगी उठली. थोरली मुलगी उठली. आता वृंदावनची जी वास्तविक पूजा आहे, वृंदावनची ही मंडळी जी आहे, ही वास्तविक भगवंताची पार्षद आहे. त्यांच्यामध्ये भगवंताचं स्वाभाविक प्रेम आहे, कृष्णावरती त्यांचं स्वाभाविक प्रेम आहे. त्यांना काही दुःख जरी झालं तर राधे राधे म्हणतात ते. असं स्वाभाविक प्रेम ब्रजवासींचं भगवंतावरती आहे. तेव्हा काय झालं की सकाळी बाबा अभ्यास करत असताना म्हणे, थोरली मुलगी उठली. तिनं काय केलं की आपल्या तोंडावरून चादर काढली, तिची नजर माझ्याकडे गेली आणि तिनं ताबडतोब चादर झाकून घेतली, तोंड झाकलं आणि उठून पळून गेली आतमध्ये. बाबा म्हटले, मला फार दुःख झालं की कारण इतके माझ्याजवळ येतात, मी त्यांना कथा सांगतो आणि माझं मुख पाहून ह्या मुलीला काहीतरी शंका आली, मला जीवन बर्बाद आहे माझं. त्या ठिकाणी अभ्यासावर मन लागे ना बाबांनी, मी बरंच अभ्यास करू लागलं म्हणे. दुसरी मुलगी उठली, तोंडावरून चादर काढली, माझ्याकडे पाहिलं पुन्हा चादर झाकून घेतली आणि पुन्हा डोळ्यावरती हात ठेवले आणि तोंडावरती हात उंचळत आतमध्ये गेले. बाबा म्हटले, जवळजवळ मी तर 50-60-70% मी गार झालो. कारण काय की माझ्या हातून काहीतरी चूक झालेली आहे, कदाचित माझ्या नजरेतून काहीतरी पाप घडलेलं आहे. इतका सुंदर परिवार, भगवान श्रीकृष्णाचं भक्त, साक्षात मथुरेमधल्या गोपी रूपामध्ये या मुली आहेत. आपण इथं राहणं शक्य नाही. बाबांना असं झालं की आपला काय जीवनाचाच अर्थ नाही, की शास्त्री होऊ नये, परीक्षा देऊ नये, आपण पळून जावं, कारण आपल्यातून फार चूक झाली. बाबांना स्वतःविषयी फार दुःख होऊ लागलं. तिसरी मुलगी उठली, तिनेही चादर तोंडावरून काढली, बाबाकडे पाहिलं, तोंड झापलं, पळ सुटले आतमध्ये. बाबा म्हटले, बास आता संपला, आपला विषय संपला, बास हा कसं तरी जीव मुठीमध्ये धरून बाबांनी विचार केला की बास आता मी काय करतो, फक्त आजचा पेपर देतो, नंतर हे घर सोडून देतो. वैतगले बाबा असं करता 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 म्हणजे बाजा 9 वाजले आणि सगळ्यात पुढे माझ्या कार्या, बाबा आम्ही एक सुंदर कथा बताव ना, राधाराणी श्यामसुंदरची कथा बताव. तर बाबांना म्हणजे एक अतिशय ते भुसकळ्यामध्ये पडले, फार मोठं गुण आहे. सकाळी माझं तोंड पाहिजे पळत गेले आणि आता पुन्हा गोडीने गुण आले, बाबा आम्ही एक कथा बताव, कृष्णाची भगवान कृष्णाची कथा बताव. बाबांनी सांगितलं, नाही जमायचं कथा, कथा जमणार नाही, मी सांगणार नाही कथा, कथा बिता जाय जमायची. थोरल्या मुलीला विचार, सांग तू का सकाळी माझं तोंड पाहिलं पळून गेली सांग. तर त्या ठिकाणी हसली, चिकिकी हसली आणि आतमध्ये पळून गेली. त्यानंतर धाकटे मुलगीला विचारलं, धाकटे मुलगी बी हसली पळून गेली. मधली मुलगी म्हणली, बाबा मी बताती हूं. धाकट्या मुलीने सांगितलं, बाबा मी बता रही हूं, देखो हमारी मैया है ना, हमारे बड़े सुंदर ठाकुर जी अंदर, हमारी राधा रानी है, ऊंची इतनी है, राधा रानी कृष्ण को इतनी सुंदर सजाती है मेरी मैया, 3 बजे उठकर स्नान करके राधा रानी कृष्ण को उठाती है, ऐसा सुंदर श्रृंगार करती है. और उसने हमको बता दिया, हमारा दिन सांगितला कि जब हम श्रृंगार करती है बेटियों, जब सुबह उठोगी ये दुनिया की कोई भी चीज नहीं देखने की, पहला आके अपने राधा रानी का मुख देखने का, बाद में श्याम सुंदर का मुख देखने का, फिर सब दुनिया की चीजें देखने की. प्रथम यायचं उठल्या बरोबर ह्या डोळ्यांनी ह्या जगाचं दर्शन न करता प्रथम आपल्या राधा रानीचं मुख बघायचं, नंतर आपल्या श्याम सुंदरचं मुख बघायचं आणि नंतर ह्या जगाची कार्य करायची. म्हणून बाबा आम्ही उठलो आणि सकाळच्या आतमध्ये गेलो, आमच्या आईनं श्रृंगार केला होता, आम्ही दर्शन केलं असं होतं. बघा त्यावेळी बाबांना रहस्य माहिती पडलं आणि बाबांनी सांगितलं परवाच्या दिवशी अचानक काय झालं की एक मुलगी आली, त्याला फार वर्ष होऊन गेले, अचानक एक मुलगी आली, जवळजवळ 25-26 वर्षाची बालिका असेल म्हणून ती मुलगी असेल, तिला 3 मुलं होती आणि ती अचानक मला म्हणू लागली, बाबा आपने हमें पहचाना. तर बाबा म्हटले, बाबांना विचारलं, मला तुम्ही, बाबा म्हटले ती मुलगी मला म्हटली तुम्ही मला ओळखलं का, तर बाबा म्हटले ओळखलं तर काय म्हणावं, असं करता 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 तीच मुलगी म्हणाली, बाबा बघा तुम्ही आमच्या घरी आला होता शास्त्रीची परीक्षा देण्यासाठी आणि बघा ज्यावेळी आम्ही आमचे तोंड झाकून पळून गेलो त्यावेळी बघा तुम्हाला खूप दुःख झालं आणि तुम्ही ते आम्हाला रहस्य विचारलं आणि तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आठवण आहे का. तर बाबा म्हटले मला खूप हसू आलं, आनंद झाला, त्याच मुलीचा तोंडावळा मी ओळखला, त्याची मधली मुलगी होती जिने मला ते सांगितलं होतं. बाबा म्हटले, हा बेटी मी पहचान घ्या तेरे को. पण त्यावेळी अचानक ती मुलगी हृदयातून रडू लागली, अचानक तिचा कंठ जो आहे गदगदून आला, म्हटली बाबा माझ्या आईनं मला गुरुमंत्र दिला होता की सकाळी राधाराणीचं मुख बघायचं, पण ज्या घरामध्ये माझं लग्न झालंय ना त्या घरामध्ये माझा पती फारसा अनुकूल नाहीये, त्यामुळे मला घरामध्ये पूजापाठ करायला बंदी आहे बाबा, म्हणून ती रडू लागली. बघा तेव्हा पती कसा मिळेल सांगता येत नाही, आई वडिलांच्या घरी आहे तोपर्यंत भगवंताची भक्ती करून घेणं आवश्यक आहे. आणि असं करता करता त्या मुलीनं काय केलं, आपल्या गळ्यामधून दाखवलं तरी पण बाबांनी काय करते, माझ्या गळ्यामध्ये एक लॉकेट आहे, हे राधाराणी कृष्णाचं लॉकेट आहे, सकाळी उठल्यानंतर मी काय करते, पूजा तर करता येत नाही, मला परवानगी नाहीये, म्हणून मी काय करते सकाळी उठल्यानंतर कुणाचंही दर्शन करत नाही, या लॉकेटमध्ये आमच्या राधाराणी कृष्णाचं मुख पाहते. त्यावेळी बाबांच्या डोळ्यात अश्रू आले, सांगितलं बेटी तू माझी गुरु आहेस. बाबांनी लॉकेट काढलं
म्हणे हे बघ तुमच्यापासून मी इतकं शिकलो कारण तुम्ही ब्रजच्या गोपी आहात. तुमचं स्वाभाविक प्रेम कृष्णाकडे आहे. तू माझी गुरु आहेस. त्यांनी एक लॉकेट काढून टाकलं. हे बघ मी पण लॉकेट ठेवलं आणि मी उठल्यानंतर सकाळीच भगवंताचं रूप आलं. तू माझी गुरु आहे. त्यावेळेपासून हा मी आतापर्यंत हा नियम पालन केलेला आहे. तर मंडळीवर विचार करा, ही फार गंभीर गोष्ट आहे. ती जी बालिका आहे, आज मी तिला त्या बालिकेनं आपल्या आईकडून जो गुरुमंत्र घेतला, शिक्षण घेतलं, कितीही अनुकूल परिस्थिती तिच्यावर आली, तिला त्या ठिकाणी पूजा करायला अधिकार नाही आहे. पण ती बेटी ब्रजची गोपिका आहे. गळ्यामध्ये लॉकेट ठेवून सकाळच्या वेळी काय करते? साधारण कृष्णाचं मुख पाहते. म्हणून म्हटलेलं आई पहिला गुरु आहे. कारण आईच्या उदरामध्ये बालक वाढतं. आईचा जसा भाव असेल त्या प्रकारे बालकाची काय होते? वाढ होते. प्रल्हाद महाराजांनी आपल्या मातेच्या गर्भामध्ये प्रभूचं नाम स्मरण केलं होतं. नारद मुनींकडून त्यांनी उपदेश प्राप्त केला होता. तेव्हा आई ही प्रथम गुरु आहे. तेव्हा या ठिकाणी विचार करा, ती मुलगी जरी आज तिच्या नवऱ्याच्या घरी असेल, तिला कदाचित सासर वास असेल, तिच्या मनाप्रमाणे पूजापाठ करता येत नसेल, पण ती ताकद किती आहे ब्रजच्या एका गोपिकेची. आज रमेश बाबांना सुद्धा ते सुद्धा म्हणतात की मी सुद्धा तुझं, तू माझ्या गुरुप्रमाणे आहे. ही कथा रमेश बाबांनी हजारो हजारो लाखो लोकांना सांगितलेली आहे. ती लाखो लोकांनी अजून लाखो लोकांना सांगितलेली असेल, नाही का? त्यापैकी आम्ही पण ऐकलेली आहे. आणि ही कथा मी आवर्जून सांगितली बऱ्याच ठिकाणी, अनेक ठिकाणी आवर्जून सांगतो. बेळगाव म्हणा, कोल्हापूर, सातारा, तिकडे गेलो तर त्या ठिकाणी जरूर आवर्जून सांगतो ही कथा. कारण ही कथा इतकी आदर्श आहे. हा आदर्श प्रत्येक मातेनं घेतला पाहिजे, प्रत्येक पुरुषानं घेतला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपल्या मुलांचं काय केलं पाहिजे? वाढ केली पाहिजे. आज ती मुलगी आपल्या घरी असेल पण तिला कल्पना देखील नसेल की तिच्यामुळे किती लोकांचा उद्धार झालेला आहे. अनेक लोकांनी हा धडा घेतलेला आहे. याला म्हणतात मुलांचं पालन पोषण करणं. नुसतं मुलांना मोटरसायकल आणून दे, हा धंदे वाईट वक्ते कर, नालायकपणाचे धंदे करायचे, हा आणि मग सगळ्या लोकांची संपत्ती धरून आणायची, कुणाचं शोषण करायचं ना, आपल्या घरामध्ये संपत्ती भरायची. दुसऱ्यांपेक्षा आपलं घर चांगलं दिसलं पाहिजे, दुसऱ्यांपेक्षा आपण चांगलं खाऊ लागलो म्हणजे आपल्याला खुशी, दुसऱ्यांना आपल्यापेक्षा अधिक दुःख आहे पाहून आपण खुशी. या जगातलं सुख जे अशा प्रकारचं आहे की नाही? निरोगी माणसं आहेत निरोगी. त्या निरोगी माणसामध्ये एखादा खरजुला जर असला त्याला फार दुःख होतं. अरे बाबरे, माझ्यासारखा दुःखी मी जाईन खरजुला, हा फार दुःख होतो. पण हा खरजुला ज्यावेळी क्षयरोग्यांच्या टोळीमध्ये जातो, सगळे एकाला म्हणतात हा निरोगी आहे, आपल्यामध्ये सगळ्यात निरोगी आहे. याला खरंच वाटत नाही सगळ्यात निरोगी आहे, बाकी सगळे रोगी आहे. आणि त्या क्षयरोग्याला फार दुःख होतं, आम्ही काय व फार दुःखी आहे, रोगी आहे, रोगी आहे. पण ज्यावेळी तो महारोग्यांमध्ये जातो त्याला वाटतो वा मी निरोगी आहे. महारोगी त्याला म्हणतात वा तुम्ही खरंच निरोगी आहात, आणि त्याला पण वाटतं मी निरोगी आहे. याला सापेक्षता म्हणायचं दार्शनिक शास्त्रामध्ये, दर्शनामध्ये काय म्हणतात? सापेक्षता. या जगातलं सुख जे आहे सापेक्ष सुख आहे. म्हणजे हे दुःखच आहे, परंतु आपल्यापेक्षा दुसऱ्याला अधिक दुःख आहे म्हणून आपण सुखी होतो म्हणते. बरोबर आहे की नाही? यासाठी आपण उदाहरण घेऊ शकतो. एक कॉलनी आहे, आपल्या भंडारदरा धरणाची म्हणा किंवा एखाद्या नवीन धरणाची कॉलनी आहे. त्या कॉलनीमध्ये काय आहे की सगळ्यांना 6,000 रुपये पगार आहे. त्यामध्ये एकाला 4,000 पगार आहे, फक्त एका मनुष्याला 4,000 पगार. त्यामुळं सगळ्यांना रंगीत टीव्ही याचा एकदा जीव चालला. बापे माझं कसं झालं, माझं कसं झालं, मी दुःखी दुःखी रात्र दिवस घरी वाळून चालला त्या कॉलनीमध्ये असताना. कारण 2,000 पगार सगळ्यात कमी. हमेशा प्रत्येकाला असं वाटतं की काहीतरी न्यूनगंड आहे, माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, फार दुःखी विचार. पण अचानक त्याची बदली झाली दुसऱ्या नवीन कॉलनीमध्ये, त्या ठिकाणी सगळ्यांना पगार फक्त 2,000 रुपये होते, त्याला 4,000. त्या ठिकाणी मला असं वाटत लागलं माझ्या घराला कोणी नाही, मीच इंद्र येतलं. तेव्हा ह्या जगातलं सुख जे आहे म्हणून म्हटलेली या सुख नावाची वस्तू या जगामध्ये शिल्लक नाही, बिलकुल नाही, केवळ दुःखच आहे. पण तुम्ही म्हणाल भगवान दास दुःख आहे, पण आम्ही तुम्हाला हसतोय, आनंदामध्ये आहे. का आनंदामध्ये आहे? दुसऱ्यांना दुःखी पाहून तुम्ही आनंदामध्ये आहे. आपल्यापेक्षा दुसरे फक्त आपलं दुःख जे आहे, आपल्या दुःखापेक्षा लोकांचं दुःख थोडंसं जास्त आहे. आणि ते भयंकर तळमळ होतात ते पाहून आपण सुखी होतो. पण आपल्यापेक्षा दुसरा थोडासा आपल्यापेक्षा कमी दुःखी माणूस पाहिला का नाही, आपल्याला आणखी दुःख होत. याला म्हणतात सापेक्षता. तेव्हा काय हे जग असं सापेक्षता जग आहे आणि म्हणून दुःखच आहे. जगी सर्व सुखी असा जगी सर्व सुखी असा कोण आहे हे विचारी मनातून या जगामध्ये सुखी कोण आहे म्हणा तू वाटत मी करू या जगामध्ये कोणी सुखी नाही. हा फक्त एखादा म्हातारे जर रस्त्याने चालले हा तर पुढून जर एखादा आला कोणी विठोबा तिकडून रंगनाथ जर गेला तर त्याला म्हातारे आता दोघा विचारला म्हणतो काय चाललंय तुझं आपलं काय बोलायचं लय ठीक चाललं आपलं लय सुंदर आपलं काय बोलायचं म्हणजे विचारूच नको इतकं खराब आपलं काय बोलतात. कारण एखाद्या मनुष्याला जर कॅन्सर झाला आणि कॅन्सर जर तो मनुष्य एकदम चौथ्या श्रेणीत जर केस गेली तर त्या मनुष्याला भयंकर वेदना होतात खूप वेदना होतात. मग त्याला आपण इंजेक्शन देतो डॉक्टर कारण तो विहळू लागतो गुराढोरांसारखा म्हणून शांत व्हावं त्याला बधीर केलं जातं आणि मग त्या लोकांनी विचारल्यानंतर कसं काय चाललंय काय त्यापेक्षा बरे म्हणून लय आनंद मंडळी ह्या जगातलं सुख जे आहे हे सगळं सापेक्ष आहे. या जगामध्ये सुख नावाचा विषय नाहीये त्या जगामध्ये प्रेम नावाचा विषय नाहीये. प्रेम तर भगवंताशी होतं या जगामध्ये सगळं कामच काम आहे. तेव्हा अशा प्रकारे घटना घडली आणि ह्या कंसानं काय केलं त्या कंसानं त्या ठिकाणी अचानक तलवार काढली आणि आपल्या बहिणीला मारू लागला. त्यावेळी वसुदेव फार बुद्धिमान होते. वसुदेवाने ताबडतोब सांगितलं त्या ठिकाणी त्यांनी वसुदेवाने समजून सांगितलं कंसा अरे कंसा तू ही तुझी सख्खी बहीण आहे अरे तुझी धाकटी बहीण आहे तेव्हा या धाकट्या बहिणीला तू मारू नकोस. अरे हा मंगल प्रसंग आहे विवाहाचा विवाह मंगल प्रसंग आहे तू असं करू नकोस. आणि मग त्यांनी साम दाम धन दंड आणि भेद नीती चार प्रकारे समजून सांगितलं म्हणतो. साम म्हणजे काय करायचं की त्याला मोठेपणा द्यायचा खूप मोठेपणा कंसा तू फार श्रेष्ठ आहेस अरे कंसा तुझं जर नाव ऐकलं तर देवताना देखील घाम फुटतो इतका तू शूरवीर आहे आता शूरवीर असताना देखील तू अशा प्रकारचं कृत्य करतोस. आता विरोध नाहीये म्हणून आपल्या श्वासामध्ये घ्यायचं तर साम या शब्दाचा अर्थ असा जसे की आपले मंत्री म्हणतात ना मंत्री मंत्री म्हणतात माझा देव मंदिरामध्ये नाहीये माझा देव जो आहे मशिदीमध्ये नाही चर्चमध्ये नाहीये माझा देव छत्रीमध्ये काम करतोय. राधा गोविंद महाराज आहे ते सांगतात की हे मंत्री म्हणतात छोटे आश्वासन देतात म्हणतात माझा देव छत्रीमध्ये काम करतोय माझा देव छत्रीमध्ये आहे मंदिरामध्ये नाहीये आणि हा दास जो आहे देवाचा भक्त अभिमानामध्ये फिरतो आणि यांचा देव कुठं काम करतो आणि देवाचा भक्त जो आहे तो दास पाहिजे तो कशामध्ये फिरतो विमानावर. याला म्हणायचं सामनिती. तर ज्या वसुदेवाने सामनितीचा अवलंबन केला त्याला थोर बनवलं तुलाही मोठा आहे. नंतर दाम त्याला सांगितलं तू आता आहेस तू कंस आहेस तुझी ताकद फार मोठी आहे भेद नीती सांगितली की बाबा असं करशील तर तुझा कलंक लागेल तुला पाप लागेल हे पाप फेडशील कुठं आणि हे बघ कंसा मला जेवढी मुलं होतील सगळे मुलं तुला मी आणून देईल. आणि दुसरी गोष्ट आठवा देवतेचा पुत्र तुला मारणार आहे परंतु देवतेला पुत्र होतील ना मला मुला असं कशा होतो काय सांगा आणि तर मुलं झाली पण नाही तुला मारतो कशाला तर झाली तर कदाचित मुलं तुला आणून देईल. मग हा कंस शांत झाला आणि बहिणीला विसरला त्याच्यावरून खाली उडी मारली आणि मला घरी गेलं. मग त्यांनी काय केलं तर जाऊ दे आता काय वसुदेव आणून देईल मुलं म्हणून सांगितलं वसुदेवाच्या शब्दावर त्याचा विश्वास होता. पण नारद मुनी त्या ठिकाणी गेले कारण अतिशय पाप लवकर जास्त झालं पाहिजे लवकर त्या लवकर भगवंताचा अवतार झाला पाहिजे म्हणून नारद मुनीला काय झाली आस लागली होती कृष्णाचं दर्शन कधी होईल म्हणून त्या ठिकाणी नारद मुनी गेले कंसाच्या दरबारात. कंसाने त्यांचा प्रत्यक्ष केलं सांगा नारद मुनी काय आहे म्हणे वेड्या तुझ्या कल्याणासाठी मी आलो हे बघ अरे देवकीचा आठवा पुत्र तुला मारणार आहे परंतु हा कृष्ण जो आहे ना जो विष्णू जो आहे ना भगवान हा मोठा चलाक आहे त्याने पूर्वीच्या काळी मोठमोठे राक्षस मारले वेगवेगळे रूप घेऊन मारले तो कसा येईल सांगता येत नाही. देवकीची आठ जी मुलं आहेत त्या आठीपैकी कोणतं मुलं आठवा असेल किंवा कोणतं मारेल सांगता येत नाही कारण एक कमळाचं फूट पुढे दिलं त्याला हात पाकळ होत कंसाला सांगितलं बघ सांग बरं आठवा कोणते आहेत